जे जगमान्य सर्वात श्रेष्ठ राष्ट्र कुठलं असेल तर ते आमचं हिंदुस्थान असेल, आमचं भारत असेल. याला आता जास्त वेळ लागणार नाही मित्रो. नाथा डेमसने जे 100 वर्षापूर्वी भविष्य वर्तवलं होतं की 20व्या शतकामध्ये भारत हा विश्वगुरु होणार आहे, सुपर पॉवर होणार आहे अमेरिकेला मागे टाकून, ती वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे, नशीब आहे की आपल्याला चांगले पंतप्रधान भेटलेत, कणखर पंतप्रधान त्या ठिकाणी भेटलेत. आणि राज्यामध्ये सुद्धा एकनाथजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आणि म्हणून आपण आबा अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेत, अनेक मांडलेत. खरं आहे